हेलो नमस्कार, मैं पारांशु स्कीम से बात कर रहा हूँ। मैडम, आमचा इव्हेंट झाला होता पुण्यामध्ये, तर तुम्ही विजिट केला होता का आमचा इव्हेंट, गेला होता का इव्हेंटला पुण्यामधल्या? नाही का? हो, मुंबईमध्ये। हो, उज्ज्वला प्रोजेक्ट आहे ना आमचं। ओके मॅम, ओके, ठीक आहे।